नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कविता क्रमांक 8 कोणापासून काय घ्यावे अभ्यासणार आहोत. या कवितेच्या कवयित्री आहे नीलम मानगावे. माणूस माणसाकडून बऱ्याच चांगल्या गोष्टी घेतो, त्याचा त्याला जीवनात खूप फायदाही होतो. त्याचप्रमाणे निसर्गाकडून सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्या संदर्भातील संदेश प्रस्तुत कवितेतून कवयित्रीने आपल्याला दिलेला आहे. आपण नेहमी दुसऱ्यांना काहीही अपेक्षा न ठेवता देत राहिले पाहिजे. कितीही मतभेद असले, भांडणं असले, तरी ते विसरून आपण सर्वांनी एक झाले पाहिजे. भांडण दुःख विसरून सर्वांनी आनंदी राहिले पाहिजे. हा संदेश या कवितेतून कवयित्रीने आपल्याला दिलेला आहे. या कवितेचे व्हिडिओज मी तुम्हाला पाठवलेले आहेत. त्या व्हिडिओचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि जी टेस्ट दिली आहे ती पण सॉल्व्ह करा. थँक्यू. ऑल द बेस्ट.